नमस्कार, मी पराशर्केमधून अभय बोलतोय. सर, तुम्ही आमचा एक इव्हेंट झाला ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्याला व्हिजिट केलं का सर? डेक्कन मध्ये सर, प्रभात रोडला. का सर, मग तुम्हाला तुम्ही बुकिंग केली का सर तो प्रोजेक्ट? अच्छा, ओके, बर. ओके सर, आम्ही प्रभात रोडला पीएफसी हाऊसला. हा, तर मग तुम्ही तिकडे बुक करणार आहेत ना सर? मग कन्फर्म आहे तुमचं बुकिंग करायचं? हा, ओके, ठीक आहे सर, चालेल. जर तुम्ही उद्यापर्यंत बुक केलं सर तर तुम्हाला त्यावर डिस्काउंट भेटणार सर, म्हणून तुम्हाला फोन केला होता मी. बरोबर, ठीक आहे सर, ओके, नो प्रॉब्लेम सर, तुम्हाला पुढच्या महिन्यात कॉल करतो. ठीक आहे सर, माझं नाव अभय. थँक्यू.